एक लहान मुलगा आंब्याच्या झाडाला दगड मारून आंबे पाडत होता. त्याचा नेम चुकला की तो नेहमी म्हणायचा,
आईला नेम चुकला.
प्रत्येक वेळी दगड मारायचा आणि प्रत्येक वेळी तो मुलगा असंच म्हणायचा,
आईला नेम चुकला.
एक साधू तिथून चालला होता. त्याने पाहिलं की मुलगा दगड मारतो आणि दगड मारून झाल्यानंतर आईला नेम चुकला असं म्हणतो. साधू त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला,
बाय आईला म्हणू नकोस, आईला ही शिवी आहे.
साधूकडे पाहून मुलाने दुर्लक्ष केले, पुन्हा दगड उचलला, झाडाला मारला आणि पुन्हा म्हणाला,
आईला नेम चुकला.
साधू म्हणाला, हे बघ बाळ, आईला म्हणू नकोस, आईला शिवी आहे.
मुलाने पुन्हा दुर्लक्ष केलं, पुन्हा दगड उचलला, पुन्हा मारला, पुन्हा म्हणाला,
आईला नेम चुकला.
साधूला राग आला आणि म्हणाला, हे बघ बाळ, आत्ताच्या वेळेस जर तू आईला म्हणशील ना तर मी तुला श्राप देईन.
मुलाने पुन्हा साधूचं बोलणं ऐकलं आणि दुर्लक्ष केलं, पुन्हा दगड उचलून पुन्हा मारला आणि पुन्हा म्हणाला,
आईला नेम चुकला.
साधू म्हणाला, हे बघ, आत्ताच्या वेळेस जर तू आईला म्हणशील तर तुझ्या डोक्यावर वीज पडेल.
पुन्हा मुलाने दगड उचलून आंब्याच्या झाडावर मारला आणि म्हणाला,
आईला नेम चुकला.
अचानक आभाळातून एक वीज पडली, ती सरळ साधूच्या डोक्यावर, आणि साधू ठार झाला आणि आभाळातून एक आवाज आला,
आईला नेम चुकला.